सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पे इन द स्पॉटलाइट.
नमस्कार, मी गिरीश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
ऍक्शन.
कोणत्या गोष्टींसाठी तू नाही म्हणायचं, म्हणजे जनरली यु नो असं असतं की लहान मुलांना दूध अजिबात आवडत नाही किंवा एखादी पर्टिक्युलर भाजी असते की नाही नाही खायची मला ती, डब्बा एक्सचेंज कर. तसं तू मला सांग की तू कधी गेलस.
हो नाही, हे तर होतंच, म्हणजे मी आयुष्यात दूधच प्यायलं नाही ऑलमोस्ट. मला अजिबात आवडत नाही दूध अजूनही टिल डेट. नंतर ऑलमोस्ट सगळ्याच भाज्या मला आवडत नसत. मग आता नंतर मोठं झाल्यावर जरा मी काही भाज्यांपर्यंत गेलो, पण भाज्या अजिबात आवडायच्या नाही. त्यामुळे डबा एक्सचेंज करणे ही तर अगदी म्हणजे रुटीन हमखास गोष्ट होती. काही माझे दोन चार ठरलेले मित्र होते तेव्हा, ती असे फॅशन असायची ना की अनेकदा स्वयंपाक वेळेवर झाला नाही किंवा की आया मग काहीतरी एखादा रुपया वगैरे काहीतरी द्यायचा, मग त्याचं ते कुठे क्रीम रोल कुठे केक काहीतरी असं काहीतरी बेकरी आयटमच नॉर्मली तोच डबा त्यांचा त्यावेळेस असं असायचं फार. तसं काही झालं की मला माझी जाम कुचं म्हणायची, कारण मला त्यांच्या डब्यातली भाजी फार आवडायची. तर अशी मऊच होती. पण त्यामुळे ह्या गोष्टींना वरणं, म्हणजे मी खूप आत्याचा ओरडा खाल्ला आहे. उन्हामध्ये क्रिकेट खेळणं ह्या गोष्टीवरनंही खूप मार खाल्ला आहे. म्हणजे पळून जायचो घरातनं, तिला कळायचंच नाही की कुठे गेला हा शनिवारवर सुट्टी बुट्टीच्या वेळेस. आणि सकाळी 7-8 निघालेली घरातनं बाहेर पडा, काही खाणं नाही पिणं नाही, क्रिकेट खेळायचं आणि संध्याकाळीच घरी, तोंड असं लाल झालेलं वगैरे वगैरे, आणि मग फटके मार पडायचा मस्त. मग अनेकदा आमची आत्या बिचारी उन्हातान्हात तिकडे मला शोधत, भारतीय विद्यापीठ तेव्हा नव्हतं काही आणि त्या भारतीय विद्यापीठाच्या ग्राउंडवर आम्ही खेळायचो, तिथपर्यंत यायची उन्हात शोधत. मग पोरं मला अशी लांबूनच हे आत्या आली आत्या आली की मी लपायचो वगैरे. आणि मग कधी कधी सापडलं की तिथून मारत मला घरी आणि इट वॉज फन, मजा होती ती. तर अशा काही खोड्या मी केलेल्या
आहेत. गिरीशच्या खोड्या तर आपल्याला कळाल्या, पण इतक्या खोडकर मुलाने इंजिनिअरिंगला का वळावं ह्याचं कारणही तुम्हाला कळणार आहे थोड्याच वेळात. माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत ऐका गिरीश कुलकर्णी याचा आयुष्याचा हा प्रवास एक्सक्लुसिव्हली ऑन लाइट्स कॅमेरा ऍक्शन. इंजिनिअरिंग करायचा तो विचार कसा केला, म्हणजे तुला करायचं होतं म्हणून का, तुला घरच्यांनी सांगितलं होतं करायचं का, इन्फ्लुएन्स मध्ये येऊन की रे आता इंजिनियर असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट.
असं काही नव्हतं, नोकरी लवकर मिळवून देणारं काम करायचं होतं. म्हणजे मला खरं तर एनएसडीत जायचं होतं, त्यासाठी 11वी 12वी करत म्हणजे ग्रॅज्युएशन करावं लागलं असतं, नोकरी करणं गरजेचं होतं. तर सांगायचं कारण म्हणजे त्यामुळे एक माझा चुलत भाऊ ज्यांनी डिप्लोमा केला होता आणि त्याला उत्तम नोकरी लागली होती लगेच, मग ते एक उदाहरण शेजारीच होतं, म्हणजे समोरच होतं, आणि त्याच्यामुळे एक चला लवकर नोकरी लागेल अशा मिशानं मी डिप्लोमाला गेलो एवढंच. आणि दुसरी एक गोष्ट त्यातलं आकर्षण होतं की वडिलांपाशी राहता येईल, तर ती 3 मी लातूरला काढली.
तुझी रॅगिंग वगैरे कधी झाली का गिरीश?
छे अजिबात नाही, रॅगिंग वगैरे नाही. मी उलटं माझ्या भाषेमुळे आणि काय सो कॉल्ड संभाषण वाक्चातुर्यामुळे आय वॉज लाईक व्हेरी वेल रिसिव्हड आणि वेल रिस्पेक्टेड.
हे तर झालं इंजिनिअरिंग क्लासबद्दल, पण शाळेत असताना नाटकात लीड रोल करत असताना सुद्धा आणि अनेकदा रिहर्सल करून सुद्धा परफॉर्मन्सच्या दिवशी गिरीशने नाटकच नाही केलं. एक अतिशय इंटरेस्टिंग स्टोरी आहे. ऐका माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत एक्सक्लुसिव्हली ऑन लाइट्स कॅमेरा ऍक्शन 93.5 रेड एफएम बजाते रहो. बरं, मला सांग की तुझ्या थिएटरची सुरुवात कशी झाली, म्हणजे हे सुद्धा शाळेमुळे झालं का कसं झालं?
शाळा अर्थातच शाळेमुळे झालं. 3री असताना पहिल्यांदा मी पदार्पण रंगभूमीवर करणार होतो, जे मी केलं नाही. बाय द वे, ऐन प्रयोगालाच मी गेलो नाही दांडी मारली. याचं कारण फार मौजेचं होतं, ते रंगांवरचं नाटक होतं आणि त्याच्यामध्ये मी काळ्या रंगाची मुख्य भूमिका, मेन प्रोटॅगॉनिस्ट काळ्या रंग हा हिरो, तर त्याची भूमिका करत होतो. मग काळ्या रंगाची सगळे हेळसांड करतात आणि त्याला दूषणं देतात वगैरे, आणि शेवटी इंद्र प्रकटतो आणि इंद्र म्हणतो की अरे बाळा तूच महत्वाचा आहेस, यू आर ग्रेट, हां त्या टाईप असं काहीतरी ते साधारण सूत्र होतं. आणि इंद्राचं काम करणारी मुलगी होती आणि ती शेवटी माझ्या पाठीवर असा हात ठेवत असे हे सांगताना, हे कर असल्यामुळे मुलगी पाठीवर हात ठेवते, बापरे, असं एक फार सॉर्ट ऑफ माझं विक्टिमायझेशन लोकांनी केलं आणि त्यामुळे ती पोरं मला चिडवत असत. तर त्या भीतीपोटी की आता सगळ्यांसमोर ही माझ्या पाठीवर हात ठेवणार, छायला काय म्हणजे आपली पूर्ण इज्जत जाणार असं वाटून मी ऐन प्रयोगाच्या दिवशी दांडी मारली आणि मी गेलोच नाही प्रयोगाला. आणि म्हणजे मिरॅकल, आमची एक दुसरी मैत्रीण होती की जी त्या नाटकाच्या बाईंना मदत करायला म्हणून पूर्ण वेळ उपस्थित असेल तालमींना, 3रीतलं सांगतोय हे मी तुला सगळं, तर त्यामुळे तिला ते पूर्ण संहिता पाठ होती. मग ऐनवेळेस तिने काळ्या रंगाचं काम केलं आणि ते कसं बसं निभावलं. नंतर दुसऱ्या दिवशी म्हणे जेव्हा केव्हा मी गेलो तेव्हा बाईंनी विचारलं अरे गिरीश तू का नाही आलास.
तू काय आजारी होत.
मी म्हटलं अहो नाही बाई संप होता बसेसचा CMT चा संप होता त्यामुळे मी नाही आलो. असं मी काहीतरी धातूर माथूर कारण त्यांना सांगितलं.
आणि आज ह्याच गिरीशला त्याच्या ऍक्टिंगसाठी नॅशनल अवॉर्ड मिळतो आहे ना कमाल. ऐका गिरीश कुलकर्णी ह्याचा आयुष्याचा प्रवास एक्सक्लुसिव्हली ऑन लाईट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत.
पण मग खऱ्या अभिनयाची सुरुवात जी आहे
पुढच्या माध्यमिक शाळेमध्ये. एक बाताराम ठकवे नावाचं नाटक होतं मला तो मंगळवेडेकरांचं, तर त्याच्यामध्ये मला पारितोषिक मिळालं होतं अभिनयाचं. ते जिल्हा परिषदेतर्फे आंतरशालेय नाट्यस्पर्धा होतात तर त्याच्यामध्ये मिळालं होतं पारितोषिक. आणि बाकी मग शाळेतली आमची इंटरनल जी नाटकं बाई बसवायच्या ना गॅदरिंगसाठी, हां तर ती वेगवेगळी नाटकं असायची ऐतिहासिक अमुक ठमुक अशी ती नाटकं होती.
बर मला सांगे तुझ्या फॅमिलीला तू कधी सांगितलंस की तुला रायटर व्हायचं आहे किंवा जॉब सोडायचा आहे.
नाही असं मी कधी कोणाला काही सांगितलं नाही, मी असं डायरेक्ट केलंच. कारण काय झालं की एकतर लवकर नोकरी लागलो 17-17 वर्षी
आणि
इंजिनिअरिंग सर्व्हिस इंजिनियर म्हणून नोकरी लागलो, ट्रेनी सर्व्हिस इंजिनियर. एक तुंगारी सिस्टीम्स म्हणून कंपनी होती
पुण्यात
आणि साखर कारखान्यांचं सर्व्हिसिंग ते करत असत मशिनरीचं.
किती पगार होता?
500 रुपये पगार होता आणि त्यातले 180 रुपये मला वाटतं बसलाच जायचे म्हणजे प्रवासाला जाणे येणे. असे 320 रुपये का 250 रुपये असे काहीतरी हाताशी लागायचे आणि मग काहीतरी TADA वगैरे मिळायचा. मग त्याची एक आसमे कुठे पाटसला गेला, कुठे पूर्णाला गेला, वसमतला गेला, ज्ञानेश्वर सहकारीला गेला, म्हणजे साखर कारखाने पूर्ण. त्यानिमित्ताने खूप ग्रामीण भाग पाहता आला. तर दॅट्स ऑल्सो म्हणजे ते सगळं संचित हळूहळू साठत गेलेलं ते सगळं आहे.
अँड लेट मी थँक दत्तात्रय, सैफ, दीपक, तपनजीत ठाकूर, महेंद्र, संकेत, सागर, अर्जुन, अनंत, राजेश, पुष्कराज, करण आणि साहिल ह्या सगळ्यांनी मला मेसेजेस केलेत. श्रेयाचा सुद्धा मेसेज आलाय आणि ह्या सगळ्यांनी फीडबॅक दिलेत. कोणी सांगतंय की आवाज खूप छान वाटतोय, कोणी म्हणतंय की आम्हाला ह्या गप्पा भयंकर आवडतात, कोणी म्हणतंय की थँक्यू आम्हाला ह्यांची एक नवीन ओळख करून दिल्याबद्दल. थँक यू सो मच गाईज, दिस फीडबॅक रिअली मॅटर्स टू मी अ लॉट. कारण की अर्थात त्यामुळे मला कळतं की माझ्या गप्पा तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत की नाही. सो ऐकत रहा माझ्या म्हणजे कलाकार श्रुतीसोबत. उद्यासुद्धा ऐकणार आहे गिरीश कुलकर्णी ह्याचा आयुष्याचा प्रवास एक्सक्लुसिव्हली ऑन लाईट्स कॅमेरा ॲक्शन 93.5 रेड FM. बजाते रहो. दिस इज कलाकार श्रुती सायनिंग ऑफ.